अगं साक्षी, ऐक, पंढरपुरात बघ हरिनामाची शाळा भरली आहे. तेथे सर्व संत मंडळी शिकायला आले आहेत. चल आपण पण जाऊन तेथे ऍडमिशन घेऊ.
हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात, विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत.
Thank you. Thank you.